चीनीमंडी.com पॉडकास्ट।
एफआरपी प्लस 200 रुपये न दिल्यास तीव्र आंदोलन, राजू शेट्टी। स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच पुढे राहणार आहे। जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही दर जाहीर केला नाही। एफआरपी अधिक 200 रुपये न दिल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला। तसंच नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सहकार आणि पणन विभागाची जबाबदारी असल्यानं त्यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना अधिक दर कसा मिळेल यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही शेट्टी यांनी केलं। साताऱ्यात झालेल्या मेळाव्यात कर्जमाफी घोषणेवरून शेट्टी बोलत होते। यावेळी सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी प्लस 200 रुपये दर निर्णय 8 दिवसात जाहीर न केल्यास संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला। तसंच एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली। या मेळाव्यात स्वाभिमानी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सातारचे राजू शेळके, फलटणचे धनंजय महामूलकर यांची निवड करण्यात आली। स्वाभिमानी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी खटावचे श्रीकांत लावंड, कराडचे देवानंद पाटील तर युवक जिल्हाध्यक्ष म्हणून भोसरे येथील तानाजी देशमुख यांची निवड करण्यात आली।